आपण जेव्हा एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची आणि स्पष्टतेची एक मोठी अपेक्षा असते. म्हणजे बघा, समजा कोणाचं हाड मोडलं असेल तर एक्सरे काढल्यावर तिथे एक पांढरी थोडी वेडीवाकडी रेषा दिसते.
अगदी स्पष्ट दिसते ती.
हो ना, आणि डॉक्टर थेट बोटाने दाखवून सांगतात, हे बघा इथे फ्रॅक्चर आहे. म्हणजे तिथे सगळं कसं स्वच्छ आणि डोळ्यांना दिसण्यासारखं असतं. मोडलंय किंवा नाही मोडलं असा थेट निष्कर्ष आपल्याला काढता येतो.
बरोबर, तिथे गोष्टी अगदी स्पष्ट असतात आणि त्यात एक प्रकारचं दिलासा असतो असं मला वाटतं. आपल्याला गोष्टी डोळ्यांना दिसलेल्या आणि एका ठराविक चौकटीत बसवलेल्या नेहमीच आवडतात, कारण जे डोळ्यांना दिसतं त्यावर विश्वास ठेवणं खूप सोपं जातं.
अगदी खरंय. पण जेव्हा आपण रसायनशास्त्राच्या जगात पाऊल ठेवतो आणि विशेषतः सेंद्रिय संयुगांच्या, म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो, त्यांच्या शुद्धीकरणाचा विचार करतो, तेव्हा ही एक्सरे मशीन जणू निकामीच ठरते. रसायनशास्त्र हे केवळ वेगवेगळ्या नळ्यांमध्ये रंगीत रसायने एकत्र मिसळण्याचं शास्त्र नक्कीच नाहीये. एखादं अत्यंत अशुद्ध, अगदी काळेकुट्ट मिश्रण असेल तर त्यातून 100% शुद्ध पदार्थ कसा मिळवायचा यामागे एक अत्यंत सूक्ष्म, न दिसणारी पण प्रचंड प्रभावी कला दडलेली आहे.
नक्कीच, ती एक कलाच आहे.
हो, कारण दोन पांढऱ्या रंगाच्या भुकटी एकत्र केल्या तर त्यातली एक शुद्ध आहे आणि दुसरी अशुद्ध, हे केवळ डोळ्यांनी सांगण्याचं जवळजवळ अशक्यच असतं.
अशक्यच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अदृश्य अशुद्धींना वेगळं करण्याच्या विज्ञानाचा वेध घेणार आहोत.
अगदी बरोबर.
हा खरोखरच एक रंजक विषय आहे. निसर्गातील गोष्टी एकमेकांत मिसळणं ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्यांना त्यांच्या मूळ म्हणजे अगदी शुद्ध रूपात वेगळं करणं हे मानवी बुद्धिमत्तेचं आणि विज्ञानाचं एक खूप मोठं यश आहे.
आणि या गुंतागुंतीच्या प्रवासात ना आपल्याला एका उत्तम नकाशाची गरज आहे. आणि सुदैवाने आजच्या या चर्चेसाठी आपण जो संदर्भ घेत आहोत तो असाच एक अचूक नकाशा आहे.
तो कोणता?
धुळे येथील ARA कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्ष बी फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर आनंद मुंदडा यांनी तयार केलेलं एक अत्यंत सविस्तर असं प्रयोगशाळा मॅन्युअल आपण आज वापरत आहोत. हे मॅन्युअल smilingpharmacy.com उपलब्ध आहे.
अरे वा, म्हणजे ही माहिती अत्यंत ऑथेंटिक आहे.
हो, आणि यातली माहिती केवळ पुस्तकी नाहीये तर ती प्रत्यक्ष प्रयोगशाळेत रसायनांशी खेळताना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. याच मॅन्युअलच्या आधारे आपण आज या शुद्धीकरणाच्या प्रवासातील सगळे टप्पे उलगडणार आहोत.
मस्त. या संपूर्ण प्रवासाची सुरुवात खरं तर सर्वांत सोप्या भौतिक पद्धतींपासून होते, जिथे आपण रेणूंच्या रासायनिक गुणधर्मांकडे जाण्याआधी त्यांच्या साध्या भौतिक आकाराचा आणि त्यांच्या विरघळण्याच्या क्षमतेचा विचार करतो.
म्हणजे विद्राव्यतेचा.
हो, ज्याला आपण सॉल्युबिलिटी म्हणतो.
यात या सुरुवातीच्या पायऱ्या म्हणजे फिल्ट्रेशन, ज्याला आपण गाळणे म्हणतो, सेंट्रीफ्युगेशन आणि बाष्पीभवन. आता फिल्ट्रेशन हे समजायला खूप सोपं आहे. आपण रोज सकाळी चहा गाळतो तसाच हा प्रकार आहे. चहाची पत्ती आकारात मोठी असल्याने चाळणीत राहते आणि द्रव खाली जातो.
अगदी तसंच.
पण मॅन्युअलमध्ये सेंट्रीफ्युगेशनचा जो उल्लेख आहे ना, तो वाचताना मला नेहमी वॉशिंग मशीनच्या स्पिन सायकलसारखा वाटतो.
हे साधर्म्य अगदी योग्य आहे. वॉशिंग मशीन जशी गोल फिरून कपड्यातलं पाणी वेगळं करते, तसंच सेंट्रीफ्युगेशन काम करतं.
म्हणजे वेगाचा वापर करून.
हो, पण यामागील विज्ञान अधिक गहिरं आहे. यात एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की इथे आपण गुरुत्वाकर्षणाला कृत्रिमरित्या वाढवत असतो. अशुद्ध मिश्रण एका नळीत घेऊन प्रचंड वेगाने गोल फिरवलं जातं.
सेंट्रीफ्युगल फोर्स निर्माण करण्यासाठी.
ते जड कण तळाशी जाऊन घट्ट बसतात आणि वरचा अगदी नितळ शुद्ध द्रव आपल्याला सहज वेगळा करता येतो.
क्या बात आहे. म्हणजे जे काम करायला निसर्गाला कदाचित कित्येक तास लागले असते, जसं गढूळ पाणी शांत ठेवल्यावर गाळा खाली बसतो, ते काम आपण या वेगाच्या मदतीने काही मिनिटात करतो.
हो, वेळेची खूप मोठी बचत होते यात.
पण मला यात साधेच स्फटिकीकरण म्हणजेच सिम्पल क्रिस्टलायझेशन ही संकल्पना अधिक रंजक वाटली. यात आपण तापमानानुसार विरघळण्याच्या क्षमतेतील बदलांचा खेळ खेळतो, बरोबर?
नक्कीच. स्फटिकीकरण ही खरं तर निसर्गाची अशुद्धी बाहेर फेकण्याची स्वतःची एक पद्धत आहे.
अच्छा, ते कसं?
जेव्हा एखादा स्फटिक किंवा क्रिस्टल तयार होत असतो ना, तेव्हा त्याचे रेणू एका विशिष्ट अत्यंत शिस्तबद्ध रचनेत स्वतःला बांधून घेत असतात, ज्याला आपण क्रिस्टल लॅटिस म्हणतो. या रचनेत बाहेरच्या अशुद्धींच्या रेणूंना मुळे जागा नसते.
म्हणजे ते त्या कोड्याचा किंवा पझलचा भागच नसतात.
अगदी तसंच. त्यामुळे निसर्गतःच शुद्ध पदार्थ स्फटिकाचं रूप घेतो आणि अशुद्धी बाहेर राहतात.
मॅन्युअलमध्ये याची काही उत्तम उदाहरणे दिली आहेत. समजा आता साखरेमध्ये मीठ मिसळलंय, आता दोन्ही पांढरेच दिसतात, हे वेगळे कसे करायचे? तर त्यांना गरम इथेनॉलमध्ये टाकायचे.
हो, कारण गरम इथेनॉलमध्ये साखर पूर्णपणे विरघळते पण मीठ विरघळत नाही.
बरोबर, मग आपण ते गाळून मीठ वेगळं करू शकतो. दुसरं उदाहरण म्हणजे बेन्झोइक ॲसिड आणि नॅप्थलीनचं मिश्रण. गरम पाण्यात बेन्झोइक ॲसिड विरघळतं पण नॅप्थलीन विरघळत नाही, ते वेगळं राहतं.
इथे तापमान हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आपण असा सॉल्व्हंट म्हणजे द्रावक निवडतो ज्यामध्ये आपला मुख्य पदार्थ सामान्य तापमानापेक्षा उच्च तापमानाला जास्त विरघळतो. द्रावण गरम असताना पदार्थ विरघळतो आणि जसजसं ते थंड होतं तसतशी त्याची विरघळण्याची क्षमता कमी होते आणि मूळ शुद्ध पदार्थाचे सुंदर स्फटिक तयार होतात.
पण इथे एक अडचण येते ना. समजा आपले दोन्ही पदार्थ एकाच द्रावणात विरघळत असतील तर काय करायचं?
म्हणजे
जर अशुद्धी आणि मूळ पदार्थ दोन्ही पाण्यामध्ये किंवा इथेनॉलमध्ये सारखेच विरघळत असतील तर तिथे हे साधं स्फटिकीकरण कामाला येणार नाही ना.
अगदी बरोबर ओळखलत. इथूनच प्रक्रियेत अधिक गुंतागुंत सुरू होते आणि आपल्याला फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन वापरावं लागतं.
फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन?
हो, यामध्ये आपण एकाच द्रावणात विरघळणाऱ्या पण वेगवेगळ्या प्रमाणात विरघळणाऱ्या पदार्थांना वेगळं करतो. मॅन्युअलमधील पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KCl आणि बेरियम क्लोराईड म्हणजे BaCl2चं उदाहरण घेऊ.
दोन्ही पांढरे क्षार आहेत.
हो, आणि दोन्ही पाण्यात विरघळतात पण KCl हे बेरियम क्लोराईडपेक्षा पाण्यात थोडं कमी विरघळतं.
अच्छा, म्हणजे जेव्हा आपण हे मिश्रण गरम करून थंड करायला लागतो तेव्हा ज्याची विरघळण्याची क्षमता कमी आहे म्हणजेच KCl, तो आधी हार मानतो आणि त्याचे स्फटिक पहिल्यांदा तयार होतात.
बरोबर, आणि ते स्फटिक आपण काढून घेतले की मग उरलेलं द्रावण पुन्हा आटवून बेरियम क्लोराईडचे स्फटिक मिळवता येतात.
हा, खरोखरच खूप संयमाचा खेळ आहे.
हो, आणि यालाच अधिक सिद्ध करण्यासाठी कधीकधी पुनःस्फटिकीकरण किंवा रिक्रिस्टलायझेशन केलं जातं. अनेकदा स्फटिक तयार झाल्यावरही त्यांना एखादा रंग चिकटलेला असतो जो अशुद्धीचाच भाग असतो.
रंगीत अशुद्धी?
हो, आणि अशा रंगीत अशुद्धी काढण्यासाठी ॲक्टिव्हेटेड चारकोलचा वापर केला जातो.
ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया कारण हे खूप रंजक वाटते. हा ॲक्टिव्हेटेड चारकोल नक्की कसं काम करतो? तो फक्त रंगीत अशुद्धीच का शोषून घेतो? तो आपल्या मूळ पदार्थाला का काही करत नाही? मला असं वाटतं की हा काहीसा आकाराचाच खेळ असावा.
म्हणजे कसा?
म्हणजे चारकोल हे एखाद्या मोठ्या गुंतागुंतीच्या भुयारासारखे आहे का, जिथे मोठे रेणू जाऊन अडकतात?
तुमचं हे विश्लेषण अगदी अचूक आहे. ॲक्टिव्हेटेड चारकोल म्हणजे नुसता जळलेला कोळसा नसतो, त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्याच्या पृष्ठभागावर लाखो अतिसूक्ष्म छिद्रे तयार केलेली असतात,
ज्याला आपण पोर्स म्हणतो.
हो, तो एका स्पंजसारखा काम करतो ज्याचं क्षेत्रफळ प्रचंड असतं. सामान्यतः मिश्रणातील ज्या रंगीत अशुद्धी असतात ना, त्यांचे मॉलिक्युल्स किंवा रेणू आकाराने बरेच मोठे आणि गुंतागुंतीचे असतात. जेव्हा आपण द्रावण या चारकोलवरून सोडतो तेव्हा चारकोलच्या पृष्ठभागावरील या सूक्ष्म छिद्रांच्या जाळ्यात हे मोठे रंगीत रेणू बरोबर जाऊन अडकतात.
आणि आपला जो मूळ शुद्ध पदार्थ असतो त्याचे रेणू आकाराने लहान आणि सुटसुटीत असल्याने ते या जाळ्यात न अडकता सहज पुढे निघून जातात.
क्या वात आहे, केवळ आकाराच्या फरकाचा किती हुशारीने वापर केला इथे.
हो ना, निसर्गाचे नियम वापरूनच आपण शुद्धीकरण करत असतो.
आता या विरघळण्याच्या प्रक्रियेतून आपण अशा पदार्थांकडे वळणार आहोत जे विरघळण्याच्या किंवा वितळण्याच्या भानगडीत पडतच नाहीत. काही सेंद्रिय स्थायू उष्णता दिल्यावर द्रवरूपात न जाता थेट वायुरूपात जातात,
ज्याला आपण संप्लवन किंवा सब्लिमेशन म्हणतो. अगदी. मॅन्युअलमध्ये कापूर, नॅप्थलीन म्हणजे डांबर गोळ्या, अँथ्रासीन, आयोडीन आणि सॅलिसिलिक ॲसिड ही या प्रक्रियेची उत्तम उदाहरणे दिली आहेत. अशुद्धी वायुरूपात जाऊ शकत नाहीत, त्या तळाला राहतात आणि आपला शुद्ध पदार्थ वाफ बनून वर जातो
आणि तिथे त्याला थंड पृष्ठभागावर पुन्हा मूळ स्फटिक रूपात मिळवलं जातं.
पण मला इथे एक मूलभूत प्रश्न निर्माण झाल्यासारखा वाटतो. उष्णता दिल्यावर प्रत्येक गोष्ट आधी द्रवरूपात का जात नाही? म्हणजे बर्फाला उष्णता दिली की आधी पाणी होतं आणि मग वाफ, पण हे पदार्थ थेट वाफ का बनतात?
यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो जो तुम्ही विचारलात आणि यामागे अत्यंत सुंदर असं भौतिकशास्त्र दडलेलं आहे. वातावरणातील हवेचा दाब हा एखाद्या अदृश्य चादरीसारखा असतो जो प्रत्येक पदार्थावर दाबून बसलेला असतो.
ॲटमॉस्फेरिक प्रेशर,
बाष्पदाब किंवा वेपर प्रेशर म्हणतो. जेव्हा हा बाष्पदाब हवेच्या दाबाएवढा होतो तेव्हा पदार्थ उकळतो किंवा वाफ बनतो. आता संप्लवन होणाऱ्या पदार्थांच्या रेणूंमधील बंध तुलनेने खूप कमकुवत असतात.
अच्छा, म्हणजे त्यांना थोडी जरी उष्णता दिली की ते रेणू एवढ्या वेगाने कंपन पावतात आणि त्यांचा बाष्पदाब एवढ्या वेगाने वाढतो की ते वितळण्याच्या तापमानापर्यंत पोचण्याआधीच त्या हवेच्या दाबाच्या चादरीला फाडून थेट बाहेर पडतात.
अगदी बरोबर, द्रवरूपात जाण्याची त्यांना गरजच उरत नाही.
ते द्रव अवस्थेत थांबण्याऐवजी थेट वायू अवस्थेत झेप घेतात. अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी ही खरोखरच निसर्गाची एक अत्यंत प्रभावी रचना आहे.
होय, आणि आता आपण स्थायू पदार्थांनंतर द्रव पदार्थांकडे बोलूया.
द्रव पदार्थ म्हणजे समजा कारखान्यामध्ये दोन द्रव एकमेकात पूर्णपणे मिसळले गेलेत. आता इथे गाळणी चालणार नाही, चारकोल चालणार नाही, मग त्यांना कसं वेगळं करायचं?
तिथेच उकळणं बिनबुंचा म्हणजे बॉइलिंग पॉइंट्सचा खरा खेळ सुरू होतो, ज्याला आपण ऊर्ध्वपातन किंवा डिस्टिलेशन म्हणतो.
होय, यामध्ये बाष्पीभवन म्हणजे वाफ करणं आणि सांद्रीभवन म्हणजे वाफेला पुन्हा थंड करून द्रव करणं या दोन्ही प्रक्रिया वापरल्या जातात.
बरोबर, ज्या दोन द्रव पदार्थांच्या उकळण बिंदूंमध्ये खूप मोठी तफावत असते तिथे सिम्पल डिस्टिलेशन सहज वापरता येतं.
जसं की क्लोरोफॉर्म आणि ॲनिलिन, मॅन्युअलमधील माहितीनुसार या दोघांच्या उकळण बिंदूंमध्ये तब्बल 123 अंशांचा मोठा फरक आहे. किंवा इथर आणि टोल्युविन, ज्यांच्यातही 70 ते 80 अंशांचा फरक आहे. इतका मोठा फरक असल्याने आपण त्यांना आरामात उकळू शकतो. ज्याचा उकळण बिंदू कमी आहे तो आधी उकळेल, त्याची वाफ होईल, ती वाफ एका नळीतून बाजूला घेऊन थंड केली की तो द्रव वेगळा होईल
आणि दुसरा द्रव मूळ भांड्यातच राहील. हे खूप सोपं आहे.
पण समजा हा उकळण बिंदूतील फरक खूपच कमी, म्हणजे फक्त 7-8 अंशांचा असेल, तर काय करायचं?
तिथेच खरी अडचण येते.
कारण जर फरक एवढा कमी असेल तर आपण उष्णता दिली की दोन्ही द्रव एकाच वेळी उकळायला लागतील ना. त्यांची वाफ एकत्र होईल आणि ते पुन्हा दुसऱ्या भांड्यात जाऊन तसेच मिसळलेल्या स्थितीत जमा होतील. आपली सगळी मेहनत वाया जाईल. मग यावर काय उपाय आहे?
अशा वेळी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरावं लागतं. उदाहरणार्थ ॲसिटोन आणि मिथाईल अल्कोहोल या दोघांच्या उकळण बिंदूमध्ये अवघ्या 8 अंशांचा फरक आहे.
बापरे, फक्त 8 अंश?
हो, अशा वेळी साध्या नळीऐवजी फ्रॅक्शनेटिंग कॉलमचा वापर केला जातो. ही एक लांब काचेची नळी असते जिचा आत अनेक छोटे अडथळे जसे की काचेचे मणी किंवा प्लेट्स बसवलेल्या असतात.
इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. मला हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन एका अडथळ्यांच्या शर्यतीसारखं वाटतंय.
अडथळ्यांची शर्यत कसं काय?
जेव्हा दोन्ही द्रवांची वाफ वर यायला लागते तेव्हा हा कॉलम त्यांच्यासाठी एका चक्रव्यूहासारखं काम करतो. ज्या द्रवाचा उकळण बिंदू कमी आहे तो सर्वात चपळ धावपटू ठरतो. त्याच्या वाफेत जास्त ऊर्जा असते त्यामुळे तो काचेच्या मण्यांचे अडथळे पार करत थेट कॉलमच्या वरच्या टोकापर्यंत पोचतो आणि अंतिम रेषा ओलांडतो.
आणि ज्याचा उकळण बिंदू जास्त आहे म्हणजे जो थोडा जड आहे तो काय करतो?
तो धावपटू दमतो. त्याची वाफ जसजशी वर जाते तसतशी ती त्या काचेच्या मण्यांना धडकते. तिथे तिची ऊर्जा कमी होते आणि ती वाफ पुन्हा थंड होऊन द्रवरूपात मूळ भांड्यात खाली पडते.
अगदी अचूक.
म्हणजे हा कॉलम प्रत्येक टप्प्यावर एक प्रकारे सूक्ष्म डिस्टिलेशनच करत असतो. जोपर्यंत वर पोचलेली वाफ 100% शुद्ध होत नाही तोपर्यंत ही धडपड सुरूच राहते.
हे अगदी अचूक वर्णन आहे. आणि जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिलं ना तर संपूर्ण जगाचा डोलारा याच तत्वावर उभा आहे असं मला वाटतं.
कसं काय?
संपूर्ण पेट्रोलियम उद्योग याच फ्रॅक्शनल डिस्टिलेशनवर चालतो. जमिनीत सापडणारं क्रूड ऑइल हे एक अत्यंत गुंतागुंतीचं शेकडो रसायनांचं मिश्रण असतं. रिफायनरीमध्ये याच पद्धतीने त्यातून पेट्रोल, रॉकेल, डिझेल आणि वंगण त्यांच्या उकळण बिंदूनुसार वेगवेगळ्या स्तरांवर वेगळे केले जातात.
विचार करा, जर आपल्याला ही पद्धत माहीत नसती तर आज रस्त्यावर गाड्या धावू शकल्या नसत्या. खरंच विज्ञान किती अद्भुत आहे. पण आता एका वेगळ्या समस्येकडे वळूया. कधीकधी असं होतं की साध्या उकळण्याने द्रव वेगळ्या होण्याऐवजी नष्टच होतो, म्हणजे डिकम्पोज होतो.
हो, मॅन्युअलमध्ये यासाठी ग्लिसरॉलचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे.
हो, जर आपण ग्लिसरॉलला त्याच्या नैसर्गिक उकळण बिंदूपर्यंत तापवलं तर त्याचं मूळ स्वरूपच नष्ट होतं. मग अशा वेळी विज्ञान काय करतं?
तिथे कमी दाबाखालील ऊर्ध्वपातन म्हणजे डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर ही अत्यंत स्मार्ट पद्धत वापरली जाते. मगाशी आपण जो हवेच्या दाबाच्या चादरीचा उल्लेख केला होता ना, तो इथे पुन्हा लागू होतो.
की द्रव उकळण्यासाठी त्याच्या बाष्पदाबाला हवेच्या दाबा एवढं व्हावं लागतं, म्हणजे इथे आपण ती हवेची चादरच हलकी करतोय का?
अगदी बरोबर.
जर आपण व्हॅक्युम पंप लावून भांड्यातील हवेचा दाब काढून टाकला तर ग्लिसरॉलला उकळण्यासाठी खूप कमी ऊर्जा लागेल.
होय, तुम्ही हवेचा दाब कमी केला की ग्लिसरॉल अत्यंत कमी तापमानाला उकळू लागतं. मॅन्युअलच्या आकडेवारीनुसार जो ग्लिसरॉल सामान्य वातावरणात प्रचंड उच्च तापमानाला उकळतो आणि नष्ट होतो तोच ग्लिसरॉल दाब कमी केल्यावर अत्यंत सुरक्षित अशा कमी तापमानाला उकळतो.
याचा वापर इंडस्ट्रीमध्ये कुठे होतो का?
नक्कीच, याचा सर्वात मोठा फायदा साखर कारखान्यांमध्ये होतो. उसाचा रस आटवण्यासाठी याच कमी दाबाचा वापर होतो. दाब कमी केल्यामुळे रस कमी तापमानालाच उकळतो. यामुळे इंधनाची प्रचंड मोठी बचत होते आणि साखरेचा रंग काळा पडत नाही.
हे खरोखरच कमाल आहे. आपण चट्ट दाबाशी खेळून तापमानावर नियंत्रण मिळवत आहोत. आता यानंतरची पद्धत म्हणजे वाफेचे ऊर्ध्वपातन किंवा स्टीम डिस्टिलेशन.
हां,
हे अशा पदार्थांसाठी वापरतात जे पाण्यात अजिबात विरघळत नाहीत पण वाफेत उडून जातात, जसं की ॲनलिन किंवा एसेन्शियल ऑइल्स, ज्याला आपण सुगंधी तेले म्हणतो.
एसेन्शियल ऑइल्स हे वनस्पतींमधून मिळणारे अत्यंत नाजूक सुगंधी अर्क असतात. परफ्यूम उद्योगात यांची खूप किंमत असते. जर त्यांना थेट जास्त उष्णता दिली तर त्यांचा सुगंध नष्ट होईल.
तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? मला इथे एक विरोधाभास वाटतोय. वाफेचा वापर करून एसेन्शियल ऑइल्स कसे काय वेगळे केले जातात जर ते पाण्यात मिसळतच नाहीत? वाफ तर पाण्याचीच असते ना?
ते पाण्यात मिसळत नाहीत हीच इथील जमेची बाजू आहे.
असं ते कसं?
जेव्हा दोन न मिसळणारे द्रव एकत्र असतात तेव्हा त्यांचा एकूण बाष्पदाब हा त्या दोघांच्या वैयक्तिक बाष्पदाबांची बेरीज असतो.
अच्छा, म्हणजे एसेन्शियल ऑइलचा स्वतःचा बाष्पदाब आणि आपण सोडलेल्या वाफेचा दाब हे दोन्ही एकत्र येतात.
होय, दोघांची ताकद मिळून ते वातावरणाच्या दाबाला लवकर गाठतात. त्यामुळे एसेन्शियल ऑइल त्याच्या मूळ उकळणं बिंदूच्या खूप आधीच अत्यंत कमी तापमानात वाफ बनून पाण्यासोबत बाहेर पडतं. वाफ ही त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणारी एक गाडीच आहे जणू.
आणि नंतर वाफ थंड झाल्यावर पाणी आणि तेल एकमेकांत मिसळत नसल्याने ते सहज वेगळे करता येतात आणि तेलाचे सुगंधी गुणधर्म सुरक्षित राहतात. क्या बात आहे.
हो, आणि आता शेवटची पण सर्वात कठीण आणि डोकेदुखी ठरवणारी पद्धत, अझिओट्रोपिक ऊर्ध्वपातन.
अझिओट्रोपिक डिस्टिलेशन.
अझिओट्रोप्स म्हणजे असं मिश्रण ज्याचा उकळण बिंदू स्थिर असतो. इथे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन सारख्या प्रगत पद्धतीही हात टेकतात.
बापरे, म्हणजे एवढं कठीण असतं हे?
होय, याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इथेनॉल, म्हणजे अल्कोहोल आणि पाण्याचं ठराविक प्रमाणातील मिश्रण. साधारणतः 95% अल्कोहोल आणि 4.5% पाणी. जेव्हा ते या प्रमाणात एकत्र येतात तेव्हा ते एका विशिष्ट तापमानाला उकळतात. आता गंमत अशी आहे की या तापमानाला पाणी आणि अल्कोहोल दोघांचीही वाफ एकाच वेळी आणि त्याच प्रमाणात तयार होते. त्यामुळे ऊर्ध्वपातन वापरून हे उरलेलं 4.5% पाणी वेगळं करणं अशक्य होतं. ते रेणू एक प्रकारे एकमेकांना घट्ट धरून बसलेले असतात.
मग ही कोंडी कशी फोडायची? या दोघांची घट्ट मैत्री कशी तोडायची?
यासाठी एका तिसऱ्याच संयुगाचा वापर करावा लागतो ज्याला आपण डिहायड्रेटिंग एजंट म्हणतो, जसं की इथर किंवा ग्लिसरॉल. हे तिसरं रसायन त्या मिश्रणात टाकलं की ते एका घटकाशी सलगी करतं आणि त्याचं पार्शल प्रेशर कमी करतं. उदाहरणार्थ इथर हे अल्कोहोलचा दाब कमी करतं, त्यामुळे पाण्याचा उकळण बिंदू वाढतो आणि अल्कोहोल मुक्त होऊन आधी उडून जातं.
म्हणजे हे अगदी भांडण सोडवायला तिसऱ्या माणसाला आणल्यासारखं आहे. हा तिसरा घटक एका बाउन्सरसारखं काम करतो. तो एकाला धरून ठेवतो आणि दुसऱ्याला पळून जायला रस्ता मोकळा करून देतो.
अगदी तसंच काही सर.
साध्या चहाच्या गाळणीपासून ते ॲझिओट्रॉपिक मिश्रणातील रेणूंची घट्ट मैत्री, तिसरा पदार्थ वापरून तोडण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.
यावरून हे सिद्ध होतं की रसायनांचं शुद्धीकरण ही केवळ एक यांत्रिक कृती नसून ती पदार्थांचे गुणधर्म, त्यांची विद्राव्यता, तापमान, दाब आणि एकमेकांसोबतचं वर्तन अत्यंत बारकाईने ओळखण्याची एक मोठी कला आहे.
आणि ही माहिती फक्त प्रयोगशाळेतील काचेच्या नळ्यांपुरती मर्यादित नाहीये. आपल्या ऐकणाऱ्यांसाठी हे सांगणं खूप महत्वाचं आहे की आज आपण रस्त्यांवर ज्या गाड्या चालवतो त्यातील इंधन, आपल्या रोजच्या अन्नातील स्वच्छ पांढरी साखर आणि महागड्या परफ्यूममधील मनत्रसन्न करणारा सुगंध, हे सर्व याच शुद्धीकरण पद्धतींचं फळ आहेत.
नक्कीच, डॉक्टर मुंदडा यांच्या या मॅन्युअलमधील संकल्पनांशिवाय आपलं आधुनिक जग चालूच शकलं नसं असं मी म्हणेन.
आजची आपली ही सखोल चर्चा खरोखरच एका वेगळ्या जगात घेऊन जाणारी होती, पण हे सत्र संपवताना एका अत्यंत प्रगत आणि वेड लावणाऱ्या विचारावर मला थांबवायचं आहे.
कोणता विचार?
विश्वात जर आपण अशी एखादी नवीन भौतिक अवस्था शोधून काढली जिथे कोणत्याही ऊर्जेचा म्हणजे उष्णता किंवा दाबाचा वापर न करता फक्त रेणूंच्या विशिष्ट लहरींद्वारे म्हणजे मॉलिक्युलर फ्रिक्वेन्सीजद्वारे मिश्रण 100% वेगळं करता आलं तर
बापरे, हे तर सायफाय चित्रपटासारखं वाटतंय.
हो ना, विचार करा, एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा आवाज दिला आणि मिश्रणातून फक्त साखरेचे रेणू हवेत तरंगत वेगळे झाले. यामुळे संपूर्ण जागतिक रासायनिक औषध आणि इंधन उद्योगाचं स्वरूपच बदलून जाणार नाही का? तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे ते पाहता हे अशक्य नक्कीच नाही.
हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
जे लोक आपल्याला ऐकतायत त्यांनी यावर नक्की विचार करावा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी.